चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सरकारी बँकांच्या मेळाव्यात 81,000 कोटींची कर्ज वितरित। सरकारी बँकांच्या वतीनं 1 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात अनेक ठिकाणी कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कर्ज मेळाव्यातून 81,781 कोटींची कर्ज वितरित करण्यात आली अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे देण्यात आली। सध्याचे दिवस हे सणासुदीचे आहेत, याचं औचित्य साधून या दिवसातील मागणी लक्षात घेऊन तसंच भारतीय अर्थव्यवस्थेलाही गती मिळावी या उद्देशातून सरकारी बँकांनी कर्ज मेळाव्यांचं आयोजन केलं होतं। केंद्र सरकारनं विविध उपाययोजना राबवून सरकारी बँकांची आर्थिक स्थिती सुधारली, यामुळेच आता या बँका अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत। सरकारी बँकांच्या मेळाव्यात वितरित झालेल्या 81,000 कोटी रुपयांच्या कर्जापैकी 34,342 कोटी रुपयांची कर्ज ही पूर्णपणे नवी होती। ग्राहकांच्या प्रतिसादाचा चढता आलेख पाहता 21 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत कर्ज मेळाव्याचा दुसरा टप्पा घेण्यात येईल असंही केंद्रीय अर्थसचिव राजीव कुमार यांनी सांगितलं। तसंच कर्जदारांना पतपुरवठा करण्यासही बँका उत्सुक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।